हरे कृष्ण. हे मंदिर जे आहे ते कोलद्वीपामध्ये आहे, कोलद्वीप. आणि चैतन्य महाप्रभूच्या अंतर्धान झाल्यानंतर नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूंनी अशी भविष्यवाणी केली होती की अरे आप लोग ऐसा उठो मत बीच में, वाय आर यू गेटिंग अप, दो मिनट बैठ सकते हैं क्या, प्रॉब्लम क्या है इसमें. तो चैतन्य महाप्रभूंनी आणि नित्यानंद प्रभूंनी भविष्यवाणी केली होती की त्यांच्या लीला समाप्त झाल्यानंतर गंगामध्ये गंगेला नदीला पूर येईल आणि त्यामध्ये पूर्ण योगपीठ, भगवंताचं जन्मस्थान, त्यांचं घर नष्ट होऊन जाईल, म्हणजे गंगेच्या प्रवाहाखाली दबून जाईल. तर त्यावेळी सर्व भक्तांनी संतांनी चैतन्य महाप्रभूंचं घर होतं त्यांच्या आईला त्यांच्या पत्नीला या ठिकाणी शिफ्ट केलं, या ठिकाणी आणून ठेवलं. आणि चैतन्य महाप्रभू संन्यास घ्यायच्या आधी ज्यावेळी आपल्या पत्नीला भेटले त्यावेळी त्यांनी पत्नीसमोर एक मूर्ती प्रकट केली, स्वतःची मूर्ती प्रकट केली आणि ती मूर्ती आपल्या पत्नीला दिली आणि सांगितलं की ही जी मूर्ती आहे हिची आपण सेवा करायची, तुम्ही सेवा करा आणि या मूर्तीच्या माध्यमातून सदैव मी तुमच्याबरोबर राहीन. जरी मी संन्यास घेऊन तुम्हाला कधी पुन्हा भेटणार नाही तरी या मूर्तीच्या माध्यमातून तुमच्याकडेच राहीन आणि तुमच्या हातून जी काही सेवा होईल ती प्रत्यक्ष मी स्वीकार करेन. तर 1534 साली चैतन्य महाप्रभूंच्या लीला समाप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये अंतर्धान झाले त्यावेळी ही मूर्ती इथे आली. विष्णुप्रिया देवी पण इथे आली, सची माता देखील इथे आली आणि आपल्या वयाच्या 16व्या वर्षापासून 96 वर्षापर्यंत सची माताच्या सोबत राहून विष्णुप्रिया देवीने इथे भजन केलेलं आहे. एक हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा आणि एक तांदूळ एक दाणा बाजूला ठेवायचा, असं दिवसभर जप केल्यानंतर एक एक मंत्राबरोबर एक एक दाणा बाजूला करून जितके दाणे एकत्र होतील तांदूळाचे ते शिजवायचे, भगवंताला भूक दाखवायचा आणि प्रसाद म्हणून खायचा. असं विष्णुप्रिया देवीने 16व्या वर्षापासून 96 वर्षापर्यंत केलं. आपल्या जीवनाचा अतिशय उत्कृष्ट काळ यौवनाचा 16 वर्षापासून म्हातारा होईपर्यंत 96 वर्षापर्यंत विष्णुप्रिया देवीने इथे एक एक तांदूळ बाजूला करून भोजन केलेलं आहे. त्यांचा जो त्याग आहे, त्यांची जी भक्ती आहे, समर्पण आहे चैतन्य महाप्रभूबद्दल, ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. तर आपण सर्वांनी इथे प्रार्थना करायची आहे की विष्णुप्रिया देवीचं जे समर्पण आहे, जी भक्ती आहे, जो त्याग आहे आपल्या पतीबद्दल आणि पतीच्या कार्यामध्ये संतुष्ट मानण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीची आपण इथे भिक्षा मागायची, त्याकरता प्रार्थना करायची. श्री विष्णुप्रिया देवी की जय. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्या मूर्तीसोबत आपल्या पादुकाही दिल्या आपल्या पत्नीला, त्या पादुका आणि ती मूर्ती दोन्हींची विष्णुप्रिया देवीने सेवा केलेली आहे. हरे कृष्णा.